नमस्कार. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या यशवाणीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, प्रत्येकाची शिक्षणाची गरज ओळखून विविध अभ्यासक्रम विद्यापीठाद्वारे सुरू केलेले आहेत. विशेष म्हणजे व्यवसायाभिमुख अभ्यासक्रमाच्या गरजा ओळखून व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करण्यात आलेले आहेत. शिक्षणामुळे व्यक्तीचा सर्वांगीण विकास होतो. शिक्षणात राष्ट्रीय एकात्मता, धर्म, सहिष्णुता, जीवनपद्धती, आर्थिक प्रगती यासारख्या अनेक तत्वांचा समावेश होतो. म्हणूनच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून विविध अभ्यासाचं मार्गदर्शन यशवाणीद्वारे केलं जातं. ऐकत रहा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं यशवाणी. यशवाणी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तांत्रिक सहाय्य आहे गिरीश गवळी यांचं, निर्मिती सहाय्यक धनंजय देशमुख, तंत्रनिर्देशन अभय कुलकर्णी यांचं आणि कार्यक्रम संयोजक आहेत प्रकाश सापनर सर. आपल्यामध्ये आणि तज्ज्ञांमध्ये संवाद साधणार आहेत सीमा पेटकर. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला डॉ मेघा भामरे मॅथमॅटिक्समध्ये मॅथमॅटिक्स फॉर कॉम्प्युटर यामध्ये सेट थिअरी याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. डॉक्टर मेघा भामरे यांचं शिक्षण एमएससी मॅथमॅटिक्स झालेलं आहे. एमफिल त्यांनी केलेलं आहे. शिवाय मॅथमॅटिक्समध्ये त्यांनी पीएचडी सुद्धा प्राप्त केलेली आहे. सध्या व्हीएन नाईक या कॉलेजमध्ये त्या प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत. आज आपल्याला पुन्हा एकदा त्यांचा विषय सांगते की मॅथमॅटिक्स फॉर कॉम्प्युटर यामध्ये सेट थिअरी याविषयी ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींतर्फे मी मॅडमचं या आजच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. मॅडम नमस्कार.
थँक्यू.
आज आपण आम्हाला मॅथमॅटिक्स फॉर कॉम्प्युटर यामध्ये सेट थिअरी याविषयी सांगणार आहात, तर सुरुवातीला काय सांगाल?
सेट थिअरीविषयी त्याच्या बेसिक कॉन्सेप्ट आणि डेफिनेशन आणि त्याच्यावरची ऑपरेशन्स हे डिस्कस करणार आहोत.
बर.
द कन्सेप्ट ऑफ सेट सर्व्ह एज फंडामेंटल पार्ट ऑफ द प्रेझेंट स्टडी मॅथमॅटिक्स. सेट्स आर यूज टू डिफाईन द कन्सेप्ट ऑफ रिलेशन्स अँड फंक्शन्स. Also for the study of geometry, sequence and probability, we require the knowledge of sets. Here we discuss some definitions and operations involving sets. In everyday life, we often speak of collection of objects of a particular kind, such as a pack of cards, a crowd of people, a cricket team. In maths also, we come across collections of natural numbers, various kinds of triangles, collection of integers. Here we say that each example is a well-defined collection of objects because we can definitely decide whether given particular object belong to given collection or not. If we take the collection of tall students of class, then it is not well defined, so it does not form a set. So if we take the collection of students of a class with heights between 135 cm and 160 cm, then it is well defined set. Hence we say that a set is a collection of well defined objects. In the set, no object is repeated. The objects are also known as elements or members of a set. If we take set A as 1, 2, 3, 4, then 1, 2, 3 and 4 are objects of set A. Or we say that elements of set A. Sets are usually denoted by capital letters. For an example, set A, B, C, D, X, Y, Z and so on. The elements of sets are written inside the brackets and separated by commas. Suppose set B is a set of stationery used by students. Then set B will be collection of pen, pencil, eraser, sharpener and paper. Another example is if we take C is a set of odd natural numbers less than 10. Then the set C consists elements C as 1, 3, 5, 7, 9. If we take set D, the set of names Amit, Rohit, Geeta and John, then we write set D as Amit, Rohit, Geeta, John. The symbol epsilon stands for belongs to, and the symbol does not belongs to is written by epsilon cut. If an element X of set A, then we write X belongs to A. If Y is not an element of set A, then we can write Y does not belongs to A. For an example, if the set B is equal to in bracket 2, 4, 6, 8, 10, then we can say that 2 is element of set B, 4 is element of set B, 6 is element of set B, that is 4 belongs to B, 8 belongs to B, 6 belongs to B and 10 belongs to B. But 11 is not a member of this set and hence we say that 11 does not belong to B. Correct? Representation of a set. There are mainly two ways of representing a set. First one is roster or tabular form and second one is rule method or set builder form. In roster form, all elements of a set are listed. The elements are being separated by commas and are enclosed in curly brackets. For an example, if a set A consists numbers 2, 5, 7, 9 and 15, then we can write set A as in curly bracket 2, 5, 7, 9, 15, curly bracket complete. If set B is the set of all odd positive integers less than 7, then we can write set B as in curly bracket 1, 3, 5, bracket completed. If we take another set C as the set of all vowels in the English alphabet, then set C is equal to set of elements A, E, I, O, U. We know that the set of natural numbers, it is denoted by capital N and we write it in curly bracket 1, 2, 3, 4 and so on. Also we know that set of whole numbers, that is a W, which consists 0, 1, 2, 3 and so on. In set builder form, all the elements of a set possess a single common property which is not possessed by element outside the set. That is, in this form, the actual elements of the set are not written, but a statement or a formula or a rule is written. For an example, let us consider the set A of natural numbers less than 7. In set builder form, we can write it as the set A in curly bracket X, such that X belongs to N and X is less than 7, means X is a natural number and it is less than 7. In roster form, if the set B is equal to 2, 3, 4, 5, then the set in builder form, we can write it as set of X, such that X is a natural number and satisfies the property, that is 2 is less than or equal to X, less than 6. Or we can write it as 1 is less than X, less than 6. If we take set C, it is equal to A, E, I, O, U. Then, in set builder form, we write set C as the set of collection X, such that X is a vowel in English alphabet. If a set D is equal to 1, 3, 5, 7 and so on, then we write set D in set builder form as set D is equal to set of collection X such that X is the set of odd natural numbers.
विद्यार्थी मित्रमित्रांनो, आजच्या यशोवाणीमध्ये आपण डॉक्टर मेघा भामरे यांच्याकडून मॅथमॅटिक्स फॉर कॉम्प्युटर यामध्ये सेट थेअरी याविषयी मार्गदर्शन ऐकत आहात. ऐकत रहा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं यशवाणी. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे आपण ऐकत आहात यशवाणी. आजच्या कार्यक्रमामध्ये डॉक्टर मेघा भामरे आपल्याला मॅथमॅटिक्स फॉर कॉम्प्युटरमध्ये सेट थेअरी याविषयी सांगत आहेत. मॅडम, आत्ताच आपण सेट थेअरीची साधारण आपण सुरुवातीची काही माहिती दिली, त्याबद्दल आम्हाला पुन्हा एकदा सांगा.
हा, आता सेट हा एक वेल डिफाइंड कलेक्शन हवा असतो, म्हणजे ती प्रॉपर्टी त्याच्यात सॅटिस्फाय व्हायला हवी असते. आता सेटमध्ये आपण जर समजा एखादा सेट लिहायचा असेल तर आपण काय करतो, तो कर्ली ब्रॅकेट्समध्ये लिहिला पाहिजे आणि त्याच्यातले इलिमेंट त्याच्यात इन्क्लूड केले पाहिजे आणि ते कॉमर्सने सेपरेट केले पाहिजे. म्हणजे जर आपण एक्झाम्पल घेतलं की हाईट ऑफ स्टुडंट्स इन अ क्लास 5, म्हणजे पाचवीच्या विद्यार्थ्यांची जी काही हाईट आहे ती, मग ती साधारणतः आपली काही 5 फुटापर्यंत असतात, काही 4 फुटापासून स्टार्ट होतात. ती 120 पासून 150 पर्यंत आपण डिफाईन करणार आहोत. तर मग एखाद्या विद्यार्थ्याची 120 आहे, एखादी 130 आहे, 135 आहे, तर मग मी हाईट ऑफ स्टुडंट इट इज डिनोटेड बाय एच, म्हणजे ते एच ह्या कॅपिटल लेटरने मी दाखवली आणि त्याच्यानंतर मी 120, 130, एखाद्याची 135 असेल तर .135, एखाद्याची 150 असेल तर 150 आणि आपण तो ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेटने क्लोज करणार. म्हणजेच एखादा सेट डिफाईन करताना तो लिस्टिंग टाईपने करता येतो, त्याला आपण म्हणतो रोस्टर मेथड. त्याच्यात दोन मेथड्स आहेत, एक आहे रोस्टर आणि दुसरी आहे रूल मेथड और सेट बिल्डर फॉर्म मेथड. रोस्टर मेथडमध्ये आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे एखाद्या सेटचं कलेक्शन हे कॉमर्सने सेपरेट करून आपण डिफाईन करतो, तर सेट बिल्डर फॉर्ममध्ये आपण प्रॉपर्टी डिफाईन करतो. जर समजा मी तुम्हाला सांगितलं की मला 1 ते 10 मधले सगळे इव्हन नंबर्स हवे, म्हणजे समसंख्या असायला हवे, तर मी तो सेट बी नावाने डिनोट केला आणि बी इज द सेट ऑफ कलेक्शन कसं करणार, त्याच्यातले सगळे इव्हन नंबर्स काढणार, म्हणजे 2, 4, 6, 8 आणि ब्रॅकेट कम्प्लीट होणार, कारण 1 ते 10 मधले. जर मी म्हटलं की 1 is less than x less than or equal to 10 म्हटला तर 10 त्याच्यात इन्क्लूड केला पाहिजे. जर तो लेस दॅन 10 असेल तर तो 10 इन्क्लूड होणार नाही, फक्त 2 to 8 मधले नंबर्स त्याच्यात इन्क्लूड होतील. ही झाली सेट बिल्डर फॉर्म मेथड आणि एक आहे रोस्टर मेथड. आता आपण पुढचा टॉपिक घेऊया, तो आहे कार्डिनल नंबर ऑफ ए सेट. द नंबर ऑफ इलेमेंट्स इन अ सेट इज कॉल्ड इट्स कार्डिनल नंबर. म्हणजेच काय, एखाद्या सेटमध्ये किती इलिमेंट्स आलेले आहेत ते आपण काउंट करणार आहोत आणि ती त्याची काय झाली, कार्डिनॅलिटी. एखादा इफ वी कन्सिडर, म्हणजे आपण एक सेट ए असा कन्सिडर केलेला आहे, सी डी एफ ह्याच्यात 3 इलिमेंट्स आहेत, मग कार्डिनॅलिटी ऑफ सेट ए इज इक्वल टू 3, म्हणजेच आपण ती लिहिताना लिहिणार एन ऑफ ए इज इक्वल टू 3. जर मी सेट बी असा कन्सिडर केलाय 2, 4, 5, 6, दॅट इज सेट बी कन्सिस्ट 2, 4, 5, 6, 4 इलिमेंट्स, देन वी राईट एन ऑफ बी इज इक्वल टू 4, दॅट इज कार्डिनॅलिटी ऑफ बी इज इक्वल टू 4. त्यानंतर आपण एखादा इलिमेंट त्या सेटचा मेंबर आहे की नाही हे चेक करणार आहोत. मग एक सेट डिफाईन केलाय ए इज इक्वल टू 1, 2, 3, 4, 5 अप टू 10. तेव्हा मी म्हणणार आहे की इलेव्हन हा त्याचा मेंबर नाहीये, कारण तो त्याच्यात इन्क्लूड नाही. पण जर तो त्याच्यात इन्क्लूड असेल तर तो त्याचा मेंबर असतो. दॅट इज फोर बिलॉंग्स टू दॅट सेट ए अँड वी राईट इट इन द फॉर्म ऑफ एप्सिलॉन, म्हणजेच फोर एप्सिलॉन टेन अशा पद्धतीने, फोर एप्सिलॉन बी अशा पद्धतीने तो लिहिला जातो. नाऊ वी डिस्कस अबाउट टाइप्स ऑफ सेट. फर्स्ट टाइप इज एम्प्टी सेट और नल सेट. A set which does not contain any element is called empty set or null set, and it is denoted by symbol phi or empty curly bracket. म्हणजेच काय की एखाद्या सेटमध्ये एकही इलेमेंट एक्झिस्ट नाहीये त्यावेळेस त्याला आपण एम्प्टी सेट म्हणणार आहोत. तो दाखवताना फाय या चिन्हाने दाखवतात किंवा एम्प्टी ब्रॅकेट म्हणजे रिकामा कर्ली महिरपी कंस म्हणतो आपण मराठीत, तो कर्ली ब्रॅकेटने डिनोट करतात. Consider an example set A, which is the set of elements x such that 1 is less than x, less than 2, x is a natural number. म्हणजेच x असा नंबर आहे तो 1 आणि 2 मध्ये लाय होतोय, पण कंडिशन त्याची आहे की तो नॅचरल नंबर आहे. पण नॅचरल नंबरच्या सेटमध्ये जर आपण बघितलं तर 1 पासून स्टार्ट होणारे नंबर्स असतात, 1, 2, 3, 4. 1 आणि 2 मध्ये असा एकही नॅचरल नंबर लाय होत नाही, म्हणून ही कंडिशन तो सॅटिस्फाय करत नाही, म्हणून तो सेट कसा असेल, रिकामा असेल, म्हणजे एम्प्टी सेट असेल. म्हणून ह्या एक्झाम्पलसाठी ए हा एम्प्टी सेट आहे. देन ए इज एम्प्टी सेट बिकॉज देर इज नो नॅचरल नंबर बिटवीन 1 अँड 2. अजून एखादं आपण एक्झाम्पल घेऊया. सेट बी इज इक्वल टू सेट ऑफ इलेमेंट्स एक्स सच डॅट एक्स इज अ स्टुडंट प्रेझेंटली स्टडिंग in both classes 11th and 12th. We observe that a student cannot study simultaneously in both classes 11th and 12th. Therefore, the set B contains no element at all. म्हणजेच आपण असे विद्यार्थी घेतले ते 11वीत पण शिकतायत आणि 12वीत पण शिकतायत, पण असे विद्यार्थी आपण बघू शकत नाही की जे 11वीत पण आहे आणि 12वीत पण आहेत. म्हणजे त्यांच्यातला जो काही सेट जर काढायचा ठरवला तर तो एम्प्टी सेट निघणार आहे. हे दुसरं एक्झाम्पल झालं आपलं. नेक्स्ट आहे सिंगलडन सेट और युनिट सेट. अ सेट हॅव्हिंग सिंगलडन इलेमेंट इज कॉल्ड अ सिंगलडन सेट. म्हणजेच एखाद्या सेटमध्ये फक्त सिंगल म्हणजे 1 अँड ओनली 1 इलेमेंट प्रेझेंट असतो त्या सेटला आपण सिंगलडन सेट असे म्हणतो. इफ ए इज इक्वल टू सिंगलडन सेट 2, म्हणजेच ए ह्या सेटमध्ये 2 हा एक आणि एकच इलेमेंट प्रेझेंट आहे, म्हणून ए ला आपण सिंगलडन सेट म्हणणार आहोत. तसं सेट बी मी कन्सिडर केला आहे. दॅट इज इट इज द सेट ऑफ इलेमेंट्स एक्स सच डॅट एक्स इज अ प्रेझेंट प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया. आता प्रेझेंट प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया इज 1 अँड ओनली 1 पर्सन, म्हणजे एकच माणूस असतो, बरोबर. म्हणून सेट बी इज अ सिंगलडन सेट. पुढचा सेट आहे आपला फायनाईट सेट. अ सेट हॅव्हिंग finite number of elements, that is a set where counting of elements is possible, is called as a finite set. म्हणजेच एखाद्या सेटमध्ये आपण जर इलेमेंट्स असतील आणि ते काउंट करू शकत असू की ह्याच्यात किती इलेमेंट्स आहे, तर त्या सेटला आपण फायनाईट सेट म्हणणार आहोत. आता मी म्हटलं की सेट डी इज इक्वल टू 3, 5, 7, 9, 11. इन दिस सेट देर आर 5 इलेमेंट्स. म्हणजे ह्या सेटमध्ये 3, 5, 7, 9, 11 आपण काउंट केले तर ते 5 इलेमेंट्स निघणार आहेत आणि सेट कम्प्लीट झालेला आहे. म्हणजेच हा काय झाला, फायनाईट सेट झाला. तसंच सेट ए इज इक्वल टू 1, 2, 4, 6 इज ऑल्सो फायनाईट सेट बिकॉज इट हॅज 4 इलेमेंट्स, त्याच्यात 4 इलेमेंट्स आहे. अजून एखादं एक्झाम्पल घेतलं तर सेट पी विच इज इक्वल टू ए बी सी. इन दिस सेट वी हॅव 3 इलेमेंट्स. म्हणजे ह्या सेटमध्ये एकूण इलेमेंट्स आहेत 3, म्हणून तो सुद्धा काय झालाय, फायनाईट सेट. कारण वी काउंट दॅट इलेमेंट्स, हाऊ मेनी इलेमेंट्स आर देअर, देर आर 3 इलेमेंट्स. अनदर वी टेक सेट बी विच इज अ नल सेट. नल सेटमध्ये इलेमेंट्स नसतात, म्हणजेच काय, 0 इलेमेंट्स असतात, म्हणून तो सुद्धा काय झाला, फायनाईट सेट. म्हणजे फायनाईट सेटमध्ये नल सेट हा सुद्धा फायनाईट सेट म्हणून कन्सिडर केला जातो. नेक्स्ट आहे इनफायनाईट सेट. A set having infinite number of elements, that is a set where counting of elements is impossible, is called an infinite set. म्हणजे एखाद्या सेटमध्ये जर आपण इलिमेंट्स काउंट करायचे ठेवले तर आपण ते काउंट करू शकत नाही. फॉर अन एक्झाम्पल नॅचरल नंबर्स सेट दॅट इज 1, 2, 3 अँड सो ऑन अँड वी कॅन नॉट काउंट दॅट नंबर्स, म्हणजे आपण ते नंबर काउंट करू शकत नाही, म्हणून तो काय झाला इन्फायनाईट सेट.
त्यात अनलिमिटेड नंबर्स आहेत त्यामुळे आपण ते
काउंट करू शकत नाही. त्याच्यात जर स्पेसिफिक कंडिशन दिलेली असेल तर आपण काउंट करू शकतो. समजा मी म्हटलं की इट इज सेट ऑफ नॅशनल नंबर अँड व्हॅल्यू ऑफ एक्स इज लाईज बिटवीन 10 to 20, पण 10 to 20 मधलेच मी सगळे कलेक्ट करणार तेव्हा तो काय होणार आहे फायनाईट होणार आहे, अदरवाइज इट विल बी इन्फायनाईट. तसंच मी दुसरा सेट घेतलाय होल नंबरचा सेट. होल मध्ये फक्त नॅचरल मध्ये 0 ऍड केला तर होल तयार होतो, दॅट इज पूर्ण संख्या म्हणतो आपण, पूर्ण संख्यांचा संच, दॅट इज 0, 1, 2 अँड सो ऑन. इट इज अल्सो एक्झाम्पल, इट इज अल्सो एन एक्झाम्पल ऑफ इन्फायनाईट सेट. सिमिलरली वी कॅन से दॅट सेट ऑफ रॅशनल नंबर, सेट ऑफ इरॅशनल नंबर, सेट ऑफ रिअल नंबर्स ऑल आर इन्फायनाईट सेट्स.
मॅथमॅटिक्स फॉर कॉम्प्युटर यामध्ये सेट मेमरी याविषयीचे बरेच डिटेल्स आता मॅडमने आपल्याला समजून सांगितलेले आहेत. डॉक्टर मेघा भामरे आजच्या यशवाणीमध्ये आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. हे मार्गदर्शन असाच आपण पुढे ऐकणार आहात पण काही क्षणानंतर.
पुढचा टाईप आहे इक्वल सेट्स. गिव्हन टू सेट्स ए अँड बी इफ एव्हरी इलिमेंट ऑफ ए इज अल्सो अन इलिमेंट ऑफ बी अँड इफ एव्हरी इलिमेंट ऑफ बी इज अल्सो अन इलिमेंट ऑफ ए देन द सेट ए अँड बी आर सेड टू बी इक्वल. दॅट इज वी से दॅट ए अँड बी आर इक्वल इफ अँड ओनली इफ दे हॅव एक्झॅक्टली द सेम इलिमेंट्स. म्हणजेच काय, सेट ए आणि सेट बी ह्या दोघांना जर आपण इक्वल सेट्स म्हणणार आहोत तर त्याच्यात एक कंडिशन बघायला हवी की सेट ए चे इलिमेंट्स आणि सेट बी चे इलिमेंट्स दोघंही सेम पाहिजे आणि इक्वल पाहिजे, दॅट इज एक्झॅक्टली इक्वल. फॉर अन एक्झाम्पल एखादा आपण एक्झाम्पल घेऊया की सेट ए इज इक्वल टू 1, 2, 3, 4 अँड सेट बी इज इक्वल टू 2, 1, 3, 4. फर्स्ट सेट ए मध्ये आहे 4 इलिमेंट्स 1, 2, 3, 4. सेकंड सेट बी मध्ये सुद्धा आहे 4 इलिमेंट्स 1, 2, 3, 4. फक्त ऑर्डर इथे ऑर्डर जी काही आहे ती पुढे मागे झालेली चालते. म्हणजेच काय, 1, 2, 3, 4 आणि 1, 2, 3, 4 हे दोन्ही इलिमेंट्स, दोन्ही प्रकारचे इलिमेंट्स सेट ए आणि सेट बी मध्ये आलेले आहेत, म्हणून ते सेट्स काय आहेत इक्वल आहे. आणि नंबर ऑफ इलिमेंट्स ऑफ सेट ए इज इक्वल टू नंबर ऑफ इलिमेंट्स ऑफ सेट B. And therefore they are same elements or they are equal sets. A set does not change if one or more elements of the sets are repeated. The sets A is equal to 1, 2, 3 and we take another set B is equal to 2, 2, 1, 3, 3. These two sets are equal. Ya doni sets madhe 1, 2, 3 हा कॉमन पार्ट आहे आणि सेकंड बी सेट बी मध्ये आहे 2, 2, 1, 3, 3. 2 हा रिपीट झालाय, तसाच 3 पण रिपीट झालाय, पण रिपीट झालेला एलिमेंट आपण सेटमध्ये एकदाच लिहितो आणि म्हणून सेट बी पुन्हा तसा तयार होणार आहे आपला आणि त्याच्यातले एलिमेंट्स असे असणारे 2, 1, 3. सेट ए मध्ये आहे 1, 2, 3, सेट बी मध्ये परत मिळाले आपला 2, 1, 3 मीन्स 1, 2, 3 आणि म्हणून दोन्ही सेट्स काय झाले, इक्वल झाले. म्हणजेच काय, कोणत्याही दोन सेट्समधले एलिमेंट सेम असायला पाहिजे त्यालाच आपण म्हणणार आहे इक्वल सेट्स. सेम असून इक्वल असायला पाहिजे. नंबर ऑफ सेट, नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ सेट ए इज इक्वल टू नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ सेट बी. नेक्स्ट आहे आपला सबसेट. कन्सिडर द सेट्स कॅपिटल एक्स इज इक्वल टू सेट ऑफ ऑल स्टुडंट्स इन अ स्कूल, कॅपिटल वाय इज इक्वल टू सेट ऑफ ऑल स्टुडंट्स इन फिफ्थ क्लास. हियर एव्हरी एलिमेंट ऑफ वाय इज ऑल्सो एन एलिमेंट ऑफ एक्स बिकॉज स्टुडंट्स ऑफ फिफ्थ क्लास इज ऑल्सो अ स्टुडंट ऑफ अ स्कूल अँड देअरफोर वाय इज अ सबसेट ऑफ एक्स ऑर वाय इज कंटेन इन एक्स. म्हणजेच काय की एक्स हे आपण सेट असा कन्सिडर केला आहे की स्कूलमधले स्टुडंट्स आहेत. स्कूलचं नाव समजा आपण किलबिल घेतलंय तर किलबिल स्टुडंट, किलबिलचे स्टुडंट्स आहे एक्स, त्यांना एक्सने डिनोट केलंय आणि किलबिल मधल्याच फिफ्थ क्लासचे जे काही स्टुडंट्स घेतले ते वायने डिनोट केले. म्हणजेच काय, फिफ्थ क्लास सगळे स्टुडंट्स किलबिल स्कूलमधले कन्सिडर केले जाणार आहेत. म्हणजेच वाय हा काय झाला, त्याचा सबसेट झाला एक्सचा. तसंच आपण अजून एक एक्झाम्पल घेतलं की वायसीएम किंवा मुक्त विद्यापीठातली जी काही कर्मचारी आहेत किंवा जी लोक स्टाफ इथे काम करतोय त्याच्यामध्ये डिपार्टमेंट वेगवेगळे आहे, एएसडी डिपार्टमेंट वगैरे. तर एएसडी डिपार्टमेंट त्याचा काय झाला, सबसेट झाला वायसीएमचा. आणि वायसीएम काय झाला, मेन सेट झाला. इट इज सेट टू बी युनिव्हर्सल सेट. तसंच आपण दुसरं एक्झाम्पल मॅथमॅटिक्समध्ये जर घेतलं की इफ आर इज इक्वल टू ए बी सी डी अँड एस इज इक्वल टू बी कॉमा सी, ह्यामध्ये बघा एस मध्ये आहे बी आणि सी, आर मध्ये आहे ए बी सी डी. म्हणजेच काय, एसचे सगळे एलिमेंट्स आर मध्ये आलेले आहेत म्हणून एस काय झाला, त्याचा सबसेट. अँड हेन्स वी से दॅट एस इज अ सबसेट ऑफ आर. द एम्प्टी सेट इज ऑल्सो अ सबसेट ऑफ एव्हरी सेट. म्हणजेच काय, फाय हा सेट आहे तो कोणत्याही सेटचा सबसेट असतो. फाय हा ए बी सी डी कोणतेही सेट्स डिफाईन केले तर त्यांच्या सबसेटच्या लिस्टमध्ये फायला कन्सिडर केले जातं. तशाच पद्धतीने की ए हा घेतलाय सेट तो स्वतःचा पण सबसेट असतो. दॅट इज ए इज सबसेट ऑफ इट सेल्फ, बी इज ऑल्सो सबसेट ऑफ इट सेल्फ, सी इज ऑल्सो सबसेट ऑफ इट सेल्फ. म्हणजे प्रत्येक सेट हा स्वतःचा सबसेट असतो, तसाच एम्प्टी सेट हा एखाद्या सेटचा किंवा प्रत्येक सेटचा काय असतो, तो सबसेट असतो. आता आपण पुढचा टाईप घेऊया प्रॉपर सबसेट. लेट कॅपिटल ए अँड कॅपिटल बी बी टू सेट्स. इफ ए इज सबसेट ऑफ बी अँड ए इज नॉट इक्वल टू बी देन ए इज कॉल्ड प्रॉपर सेट ऑफ बी अँड बी इज कॉल्ड सुपर सेट ऑफ ए. म्हणजेच काय की दोन सेट्स कन्सिडर केले ए आणि बी. जर ए हा बीचा सबसेट असेल तर ए ला म्हणणारे आपण सबसेट, ए ला म्हणणारे आपण सबसेट आणि बी ला म्हणणारे आपण सुपर सेट. इफ वी कन्सिडर सेट ए इज इक्वल टू 1, 2, 3 अँड सेट बी इज इक्वल टू 1, 2, 3, 4 देन ए इज सबसेट ऑफ बी अँड बी इज सुपर सेट ऑफ ए. मीन्स एलिमेंट्स ऑफ ए बिलॉंग्स टू एलिमेंट्स ऑफ बी. आता एलिमेंट्स ऑफ ए बघा काय, 1, 2, 3 असे मी कन्सिडर केलेले आहेत आणि एलिमेंट्स ऑफ बी घेतले मी 1, 2, 3 आणि 4. ऑल एलिमेंट्स ऑफ ए म्हणजेच काय, ए चे सगळे एलिमेंट्स बी मध्ये आहेत पण बी चे सगळे एलिमेंट्स ए मध्ये नाही आहेत. म्हणून काय होणार आहे की ए हा बीचा सबसेट होणार आहे बट बी इज नॉट अ सबसेट ऑफ ए. अँड हियर बी इज अ सुपर सेट ऑफ ए. ए ला म्हणणारे सबसेट कारण सगळे एलिमेंट्स ए चे बी मध्ये आलेले आहेत आणि बी ला काय म्हणणार आहे, सुपर सेट ऑफ ए. त्याच्यानंतर घेऊया आपण युनिव्हर्सल सेट. इट इज द सेट विच कंटेन्स ऑल द सेट्स अंडर कन्सिडरेशन एज इट्स सबसेट्स. अ युनिव्हर्सल सेट इज डिनोटेड बाय साय ऑर कॅपिटल यू. बऱ्याच वेळेस तो सायने दाखवला जातो किंवा यूने दाखवला जातो. आता आपण एक्झाम्पलनुसार समजून घेऊया. इफ सेट ए इज इक्वल टू, आता सेट ए मध्ये एलिमेंट्स कन्सिडर केलेत 5, 6, 7, 8 आणि सेट बी मध्ये एलिमेंट्स केलेत 1, 3, 5, 7. देन युनिव्हर्सल सेट फॉर दीज टू सेट्स इज, ह्या दोन सेटसाठी जर मी युनिव्हर्सल सेट तयार केला तर तो काय होणार आहे, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 म्हणजेच काय, ह्या सेटच्या अंडर हे दोन सेट्स मी डिफाईन करू शकते. म्हणजेच काय, जो युनिव्हर्सल सेट तयार केला त्याला नाव दिले मी यू, देन ए इज अ सबसेट ऑफ यू, बी इज ऑल्सो सबसेट ऑफ यू, अँड देन वी से डॅट यू इज अ युनिव्हर्सल सेट. म्हणजेच काय, यू इज इक्वल टू 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 इज अ युनिव्हर्सल सेट. इफ डी, अजून एक दुसरं एक्झाम्पल घेऊया आपण. इफ डी इज अ सेट ऑफ स्टुडंट्स ऑफ क्लास 12 इन अ कॉलेज, देन युनिव्हर्सल सेट इज अ स्टुडंट ऑफ युअर कॉलेज. म्हणजेच काय, कॉलेज, एक कॉलेज कन्सिडर केले आपण आणि त्या कॉलेजमधले जे स्टुडंट्स कन्सिडर केलेत तर सगळे स्टुडंट्स म्हटले तर ते युनिव्हर्सल सेट होणार आहे. आणि मी त्याच्यातले 11th क्लासचे स्टुडंट्स घेतले किंवा 12th घेतले तर ते काय होणार आहे, त्याचे सबसेट होणार आहे. मग ह्या सबसेट म्हणजेच काय, 5th जे स्टुडंट्स घेतले, सॉरी कॉलेजचा जर विचार केला असता, जर आपण 11th घेतले किंवा FY SY ची घेतली तर ती काय होणार आहे, त्यांची सबसेट्स होणार आहे. पण त्यांचा युनिव्हर्सल सेट मेन कोणता असणार आहे, की त्यांचे कॉलेज स्टुडंट्स असणार आहे. कारण सगळ्या कॉलेजचे स्टुडंट्स हा त्यांचा काय असेल, युनिव्हर्सल सेट, त्याला आपण म्हणतो विश्वसंच. इफ द सेट ई इज द सेट ऑफ बास्केटबॉल प्लेयर्स इन युअर कॉलेज टीम, देन युनिव्हर्सल सेट इज द स्टुडंट ऑफ युअर कॉलेज. तशाच पद्धतीने आपण बास्केटबॉलसाठी सुद्धा, प्लेयर्ससाठी सुद्धा म्हणता येईल आपल्याला. इफ द सेट एफ इज इक्वल टू 2, 4, 6, 8 अँड सो ऑन, म्हणजेच काय, सेट एफ मध्ये मी एलिमेंट्स घेतले इव्हन नंबर्स, म्हणजे 2, 4, 6, 8 अँड सो ऑन, देन युनिव्हर्सल सेट इज द सेट ऑफ नॅचरल नंबर्स. कारण 2, 4, 6, 8 हे एलिमेंट्स कशात आलेले आहे, तर नॅचरल नंबर्समध्ये आलेले आहे. तसेच ते होल नंबर्समध्ये पण आलेले आहे किंवा इंटिजर्समध्ये पण आलेले आहे. म्हणजेच काय, इंटिजर्स, नॅचरल नंबर, होल नंबर्स हे सगळे काय असणार आहे, युनिव्हर्सल सेट असणार आहे. आणि सेट एफ काय असणार, त्यांचा सबसेट असणार. त्याच पद्धतीने आपण कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट हे बघूया. द कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट ए इज द सेट ऑफ ऑल एलिमेंट्स इन द युनिव्हर्सल सेट विच आर नॉट इन कॅपिटल ए. इफ इट इज डिनोटेड बाय, इट इज डिनोटेड बाय ए डॅश ऑर एरेस टू सी. म्हणजेच काय, कॉम्प्लिमेंट हा सेट ए डॅशने किंवा एरेस टू सीने दाखविला जातो. आणि एखादा युनिव्हर्सल सेट आहे, त्याचा सबसेट आपण कन्सिडर केला, तर सबसेट युनिव्हर्सल मधून सबसेटचे एलिमेंट्स कट करायचे आणि रिमेनिंग जे एलिमेंट्स असेल ते ए कॉम्प्लिमेंटचे असतील. जर मी एखादा सेट घेतलाय 1 to 10 मध्ये, इफ यू सेट सेट ए इज इक्वल टू 1, 2, 3, 4 up to 10, त्याच्यातले मी इव्हन नंबर्स काढून घेतले. ए इज, बी इज अ सेट फॉर इव्हन नंबर्स 2, 4, 6, 8 and 10, देन रिमेनिंग एलिमेंट्स इज अ बी कॉम्प्लिमेंट. म्हणजेच काय, उरलेले जे ऑड नंबर्स आहेत 1, 3, 5, 7, 9 दे आर कॉम्प्लिमेंट ऑफ दॅट सेट बी. म्हणजेच काय, कॉम्प्लिमेंट घेताना जो युनिव्हर्सल सेट आहे त्याच्यातून दिलेल्या सेटचे एलिमेंट्स कट करायचे आणि रिमेनिंग एलिमेंट्स त्याच्या कॉम्प्लिमेंटमध्ये लिहायचे. अजून एखादं एक्झाम्पल घेता येईल आपल्याला, की यू इज इक्वल टू 1, 2, 3, 4, 5, 6 अँड सेट ए इज इक्वल टू 2, 3, 5, देन वी कॅन राईट ए कॉम्प्लिमेंट. म्हणजेच काय, उरलेले एलिमेंट्स कोणते येतील त्याच्यात बघा, 1, 2, 3, 5 आपण कट केलं युनिव्हर्सल मधून, तर राहिलाय काय, 1, 4 आणि 6, दॅट इज ए कॉम्प्लिमेंट. तसंच आपण एक सेट एस असा कन्सिडर केला, इट इज अ सेट ऑफ नॅचरल नंबर्स. आणि ए हा दुसरा सेट कन्सिडर केलाय, तो आहे इव्हन नॅचरल नंबर्सचा, देन ए कॉम्प्लिमेंट. ए कॉम्प्लिमेंट म्हणजेच काय, सेट एस मधले एलिमेंट्स मधले ए चे एलिमेंट्स आपण कट करणार आहोत. सेट एस मध्ये आहे नॅचरल नंबर्सचे एलिमेंट्स, ए मध्ये आहे इव्हन नॅचरल नंबर. पण नॅचरल नंबरचा सेट इव्हन आणि ऑडने बनतो, म्हणून त्याच्यातले इव्हन नॅचरल नंबरचं कट केले तर रिमेनिंग येणारे ऑड नॅचरल नंबर्स, आणि इट इज सेट टू बी ए कॉम्प्लिमेंट. म्हणजेच काय, ए कॉम्प्लिमेंटचा सेट असा तयार होणार आहे की ऑड नॅचरल नंबर्स फ्रॉम 1 to infinity.
विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आता आपण मॅथमॅटिक्स फॉर कॉम्प्युटर यामध्ये सेट मेमरी, सेट थिअरी, यामध्ये वेगवेगळे सेट, इक्वल सेट, असे अनेक सेट विषय आता मॅडमनी आपल्याला सांगितलेले आहे. याविषयी अधिक माहिती आपण घेणारच आहोत, पण ह्या छोट्याशा ब्रेकनंतर.
आता आपण युनियन ऑफ सेट्स आणि इंटरसेक्शन ऑफ सेट्स शिकणार आहोत. वी हॅव लर्न्ड हाऊ टू परफॉर्म द ऑपरेशन्स ऑफ ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑन नंबर्स. ईच वन ऑफ दीज ऑपरेशन्स वॉज परफॉर्म ऑन पेअर ऑफ नंबर्स टू गेट अनादर नंबर. सिमिलरली देर आर सम ऑपरेशन्स विच वेन परफॉर्म ऑन टू सेट्स गिव्ह राईज टू अनादर सेट. वी विल नाऊ डिफाईन सर्टन ऑपरेशन्स ऑन सेट्स अँड एक्झामिन देअर प्रॉपर्टीज. फर्स्ट ऑपरेशन इज युनियन ऑफ सेट्स. लेट कॅप ए अँड बी एनी टू सेट्स. द युनियन ऑफ ए अँड बी इज द सेट विच कन्सिस्ट ऑफ ऑल एलिमेंट्स ऑफ ए अँड ऑल एलिमेंट्स ऑफ बी अँड द कॉमन एलिमेंट्स बीइंग टेकन ओनली वन्स. म्हणजेच काय, दोन सेट्स दिलेले असतील, समजा ए आणि बी, ते दोन सेट्स दिलेले आहेत आणि त्यांचा जर आपल्याला युनियन काढायचं असेल तर युनियन काढताना आपण ए युनियन बी लिहिणार, त्याच्यात सेट ए चे एलिमेंट्स येणार, सेट बी चे पण सगळे एलिमेंट्स येणार आणि त्याच्यातले कॉमन जे एलिमेंट्स आहे ते फक्त एकदाच लिहायचे, ते रिपीट करायचे नाही. आता आपण एक्झाम्पल घेऊया. लेट कॅपिटल ए इज इक्वल टू 2, 4, 6, 8 अँड सेट बी इज इक्वल टू 6, 8, 10, 12. ह्या सेट दोन्ही सेट्समध्ये 6 आणि 8 कॉमन आहे म्हणून तो आपल्याला एकदाच लिहायचा आहे आणि सेट ए चे सगळे एलिमेंट्स, सेट बी चे सगळे एलिमेंट्स त्याच्यात येणार आहे. म्हणून आपण ए युनियन बी हा सेट अशा पद्धतीने लिहिणार आहोत, दॅट इज ए युनियन बी इज इक्वल टू द सेट ऑफ कलेक्शन 2, 4, 6, 8, 10, 12. म्हणजे 6 आणि 8 रिपीट न होऊ देता आपण एकदाच घेतलाय आणि सगळे सेट ए चे एलिमेंट कन्सिडर केले आणि सेट बी चे पण कन्सिडर केले. तसंच आपण जर म्हटलं युनियन साठी की अजून एक एक्झाम्पल घेऊया की सेट ऑफ ऑड नॅचरल नंबर्स अँड सेट ऑफ ऑल इव्हन नॅचरल नंबर्स. मग ऑड नॅचरल नंबर्स आणि इव्हन नॅचरल नंबर्स जर युनियन केलं तर आपल्याला सेट एन कॅपिटल एन मीन्स नॅचरल नंबरचा सेट पूर्ण मिळणार आहोत. म्हणजे ए युनियन बी मध्ये ए मध्ये आहे ऑडचे आणि बी मध्ये आहे इव्हनचे, त्यांचं कलेक्शन हे ए युनियन बी मध्ये येणार आहे. त्याच्यात कॉमन एलिमेंट्स काही नाहीयेत पण ए युनियन बी मध्ये सगळे एलिमेंट्स कव्हर होणार आहेत, म्हणजेच 1 to infinity हा मिळाला आपला नॅचरल नंबरचा सेट. तसंच आपण इंटरसेक्शन ऑफ सेट शिकणार आहोत. The intersection of sets A and B is the set of all elements which are common to both A and B. If set A is equal to 2, 3, 4, 6 and set B is equal to 3, 4, 7, 9, then we can write A intersection B is the set of elements 3 and 4. म्हणजेच काय, सेट ए मध्ये आहे 2, 3, 4, 6 मीन्स 2, 3, 4, 6 अँड सेट बी त्याच्यात आहे 3, 4, 7, 9 पण सेट ए आणि सेट बी चे कॉमन एलिमेंट्स 3 आणि 4 आहेत आणि ए इंटरसेक्शन बी मध्ये फक्त कॉमन एलिमेंट्स येतात म्हणून आपण लिहितो ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू 3 अँड 4. यानंतर घेऊ आपण डिजॉईंट सेट्स. टू सेट्स एक्स अँड वाय आर सेट टू बी डिजॉईंट इफ एक्स इंटरसेक्शन ऑफ वाय इज इक्वल टू 5. म्हणजेच दोन सेट्स हे डिजॉईंट केव्हा असू शकतील की त्यांच्यात काहीही कॉमन नसेल, तेव्हा आपण त्यांना काय म्हणणार आहे, आपण डिजॉईंट सेट्स. एखादं एक्झाम्पल घ्यायचं ठरवलं तर कॅपिटल एक्स इज इक्वल टू सेट ऑफ एलिमेंट्स 1, 3, 5, 7, 9 अँड कॅपिटल वाय इज इक्वल टू 2, 4, 6, 8. सेट एक्स मध्ये आहे 1, 3, 5, 7, 9 आणि सेट वाय मध्ये आहे 2, 4, 6, 8. त्या दोघांमध्ये कॉमन एकही एलिमेंट नाहीये. म्हणजेच काय, त्यांचा आपण इंटरसेक्शन फाइंड आउट केला, दॅट इज एक्स इंटरसेक्शन वाय, तर इंटरसेक्शनमध्ये एकही एलिमेंट नाही म्हणजे इट इज इक्वल टू 5. म्हणजे एक्स इंटरसेक्शन इज इक्वल टू 5 मीन्स दीज टू सेट्स आर डिजॉईंट सेट्स. तसंच आपण इतक्यात एक्झाम्पल घेतलं की इव्हन नॅचरल नंबर्स आणि ऑड नॅचरल नंबर्सचे दोन सेट्स घेतले. सेट ए इज द सेट ऑफ इव्हन नॅचरल नंबर्स, सेट बी इज द सेट ऑफ ऑड नॅचरल नंबर्स. तर त्यांचा इंटरसेक्शन घेतला तर त्यांच्यात काहीच कॉमन नसणार आहे, म्हणजेच ए इंटरसेक्शन बी काय झाला, 5 झालाय, म्हणजे एम्प्टी सेट मिळालाय. म्हणजेच काय, हे दोन्ही सेट काय झाले, डिजॉईंट सेट्स झाले. म्हणजे ज्या दोन सेट्समध्ये काहीही कॉमन नसतं त्या सेट्सला आपण म्हणतो डिजॉईंट सेट्स. आता नेक्स्ट घेऊया वेन डायग्राम्स. Most of the relations between sets can be represented by means of diagrams which are known as Venn diagrams. The universal set is represented usually by a rectangular and its subset by circles. In Venn diagrams, the elements of the sets are written in their respective circles. आता वेन डायग्राम्स म्हणजे काय की आपल्याला कोणतेही रिलेशन्स दाखवायचे सेट्समधलं रिलेशन डिफाईन करायचं असेल तेव्हा आपण वेन डायग्रामचा वापर करतो. तर वेन डायग्राममध्ये युनिव्हर्सल सेट हा सहसा रेक्टॅंग्युलर बॉक्सने दाखवतात आणि त्याच्यातले जे काही सेट्स आहे ते सर्कल्समध्ये दाखवतात. म्हणजे मग मी घेतलं की ए हा सेट आहे, बी हा सेट आहे आणि युनिव्हर्सल सेट आहे. तर मी युनिव्हर्सल सेट यू हा रेक्टॅंग्युलरने दाखवणार आणि सेट ए आणि सेट बी हे सर्कल्सने दाखवणार. मग जर मला त्यांच्यातलं रिलेशन दाखवायचं असेल तर मला त्यांच्यातलं इंटरसेक्शन दाखवायचं आहे ए इंटरसेक्शन बी, तर मी काय करणार एक रेक्टॅंग्युलर बॉक्स ड्रॉ करणार, त्याच्यात दोन सर्कल असे काढणार की ते कुठेतरी इंटरसेक्ट होत आहेत आणि ते इंटरसेक्ट झाल्यानंतर त्यांचा कॉमन जो एरिया आहे तो शेडेड करणार आणि त्या एरियाला मी म्हणणार ए इंटरसेक्शन बी. म्हणजे हा वेन डायग्रामने सुद्धा दाखवता येतो. जसं एलिमेंट्स डिफाईन केलेले असतात एलिमेंट्समध्ये सेट्स त्या पद्धतीने आपण वेन डायग्रामने पण दाखवू शकतो. जर समजा आपण युनियन करायचं ठरवलं तर आपण परत रेक्टॅंग्युलर बॉक्स युनिव्हर्सल सेट कन्सिडर करणार, सेट ए आणि सेट बी घेणार. ए युनियन बी म्हणजे काय इतकेच आपण शिकलोय की सगळे एलिमेंट्स ए चे सगळे एलिमेंट्स, बी चे सगळे एलिमेंट्स आणि कॉमन एलिमेंट्स एकदाच. म्हणजेच काय एक बॉक्समध्ये आपण दोन सर्कल्स इंटरसेक्टिंग सर्कल्स ड्रॉ करणार आणि थ्रूआउट सगळा एरिया ए आणि बी चा शेडेड करणार ऑल दॅन यू. म्हणजेच काय ए आणि बी चे सगळे सर्कल आपण शेडेड केले तो झाला तुमचा ए युनियन बी. त्याच पद्धतीने आपण ए कॉम्प्लिमेंट डिफाईन करू शकतो. एक रेक्टॅंग्युलर बॉक्स घ्यायचा, त्याचं यू नाव द्यायचं, त्याच्यात सेट ए डिफाईन करायचं, त्याच्यात एक सर्कल ड्रॉ करायचं, त्याला ए नाव द्यायचं त्या सर्कलला, म्हणजे तो झाला सेट ए झाला आणि बाहेर आहे युनियन सेट. मग ए चे सोडून बाकीचे एलिमेंट्स कसे असतात ए कॉम्प्लिमेंटचे असतात. म्हणजेच काय रेक्टॅंग्युलर बॉक्समधला ए हा सर्कलचा एरिया सगळा सोडून द्यायचा आणि बाकीचा रिजन हा शेडेड करायचा आणि तो झाला तुमचा ए कॉम्प्लिमेंट. अशाच पद्धतीने आपण डिफरन्स सेट दाखवू शकतो. त्याच पद्धतीने आपण सिमेट्रिक डिफरन्स पण दाखवू शकतो. त्याच्यात काही प्रॉपर्टीज पण आपण वेन डायग्राम्सने डिफाईन केलेल्या आहेत. ते आहेत, पहिली प्रॉपर्टी आहे एन एन ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. म्हणजेच काय नंबर ऑफ इलेमेंट्स ऑफ ए युनियन बी, म्हणजे ए युनियन बी मधले जे काही इलेमेंट्स आहेत ते कशाचे इक्वल असणार आहे, तर एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. जर ह्या चार पैकी तुम्हाला जर तीन गोष्टी माहीत असेल तर चौथी गोष्ट ह्या लॉ नुसार सोपी जाते. तसंच जर समजा आपण म्हटलं की ए आणि बी हे डिजॉईंट सेट्स आहेत, तर जर ते डिजॉईंट असतील तर मग ए इंटरसेक्शन बी ची व्हॅल्यू काय होणार आहे, फाय होणार आहे. कारण ते डिजॉईंट आहे, ते डिजॉईंट आहे म्हणजे एन ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू झिरो, कारण नंबर ऑफ एलिमेंट्स इन फाय सेट इज झिरो. अँड देअर फोर वी कॅन राईट एन ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी. म्हणजे आपल्या पहिल्या लॉ मध्ये फक्त आपण एन ऑफ ए इंटरसेक्शन बी ची व्हॅल्यू झिरो कन्सिडर करणार आहोत आणि आपल्याला एन ऑफ ए युनियन बी मिळणार आहे एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी. जसं आपण टू सेटसाठी केलेलं आहे तसं थ्री सेटसाठी पण आपण डिफाईन करू शकतो. म्हणजेच काय एन ऑफ ए युनियन बी युनियन सी इज इक्वल टू एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी प्लस एन ऑफ सी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी मायनस एन ऑफ बी इंटरसेक्शन सी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन सी प्लस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन सी.
मॅडम, आजच्या कार्यक्रमात आपण मॅथमॅटिक्स फॉर कॉम्प्युटरमध्ये वेगवेगळे सेट जे आहे त्याविषयी आपल्याला आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमात आपल्याला डॉक्टर मेघा भामरे या मॅथमॅटिक्स फॉर कॉम्प्युटर त्यामध्ये सेट थेअरी याविषयी सांगताहेत. मॅडम, आतापर्यंत आपण विविध सेट यामध्ये आहेत त्याविषयी माहिती दिली, पण सुरुवातीपासून आपण काय सांगितलं याविषयी आता आपण आढावा घेऊया.
चालेल, सुरुवातीला आपण डेफिनेशन घेतली त्याची सेटची.
हो,
अ सेट इज अ कलेक्शन ऑफ वेल डिफाईन्ड ऑब्जेक्ट. म्हणजेच काय, कोणतेही ऑब्जेक्ट असेल तर ते व्यवस्थित पद्धतीने डिफाईन केलेले पाहिजे.
बरोबर.
त्याच्यामध्ये आपण सांगितलं की सेट हा डिफाईन करताना तो कॅपिटल लेटर्सने डिफाईन डिनोट करायचा, म्हणजे कोणत्याही कॅपिटल लेटरने त्याचं नाव द्यायचं, ए असो, बी असो, सी असो किंवा डी असो. आणि तो सेट लिहिताना हा कर्ली ब्रॅकेटमध्येच लिहितात.
बरोबर.
आणि तो सेपरेट करून त्याचे एलिमेंट जे काही आहे ते सेपरेट करताना कॉमा युज करायचा. आणि एखादा सेट जर असेल तर त्याच्यात रिपीटेड एलिमेंट्स हे फक्त एकदाच लिहायचे असतात. ही सेटची कंडिशन असते. त्याच्यानंतर आपण सेट्समध्ये टाईप्स बघितले.
बरोबर.
सेट बिल्डर फॉर्म आणि रोस्टर फॉर्म. रोस्टर फॉर्ममध्ये आपण असं बघितलं की जे काही एलिमेंट्स आहेत ते लिस्टिंग टाईपने असतात, म्हणजे जे एलिमेंट्स आहेत ते कॉमाजने लिहिले जातात. म्हणजे आपण सेट ऑफ नॅचरल नंबर घेतले, सेट ऑफ रॅशनल, सगळे जे काय आहे ते एलिमेंट दाखवून आपण कॉमा वापरून कर्ली ब्रॅकेट्समध्ये कम्प्लीट केलं. पण तसंच जर आपण सेट बिल्डर फॉर्म बघितला तर त्याच्यामध्ये आपण प्रॉपर्टी युज केली. म्हणजेच काय, एखादा सेट डिफाईन करताना त्याची प्रॉपर्टी दाखवली पाहिजे.
बरोबर.
मी जर म्हटलं की सेट ए इज इक्वल टू सेट ऑफ एलिमेंट्स एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू नॅचरल नंबर, म्हणजेच काय, मी सेटचे एलिमेंट्स न लिहिता त्याची प्रॉपर्टी लिहिली तरी मला त्याच्यातलं सगळं कळालेलं आहे.
बरोबर.
हे झाले दोन मेथड आपल्या. त्याच्यानंतर आपण टाईप्स बघितले. टाईप्समध्ये आपण फर्स्ट टाईप बघितला तो एम्प्टी सेट. एम्प्टी सेट म्हणजे ज्या सेटमध्ये एलिमेंट्स नाही त्या सेटला काय म्हणायचं, एम्प्टी सेट. बरोबर. त्यालाच आपण दुसरं नाव नल सेट पण म्हणतो किंवा व्हॉइड सेट पण म्हणतात. बऱ्याच ठिकाणी व्हॉइड सेट, एम्प्टी सेट किंवा नल सेट अशा तीन नावांनी वापरलं जातं. त्याच्यानंतर घेतलं आपण सिंगलडन सेट. सिंगलडन सेट किंवा त्याला युनिट सेट म्हणतात. तर सिंगलडन सेटमध्ये सिंगल एलिमेंट त्याच्या नावावरूनच आपल्याला कळतं की सिंगलडन. म्हणजेच काय, युनिट म्हणजेच वन अँड ओनली वन एलिमेंट त्याच्यात एक्झिस्ट असतो.
बरोबर.
अशा पद्धतीची आपण एक्झाम्पल्स पण बघितली आहेत. त्यानंतर आहे फायनाईट सेट. तर फायनाईट सेट आपण असं बघितलं की ज्या सेटमधले एलिमेंट्स आपण काउंट करू शकतो त्या सेटला म्हणायचं फायनाईट सेट. म्हणजेच काय, वी कॅन काउंट दॅट एलिमेंट्स. म्हणजे पाच आहे, दहा आहे असं मी काउंट करू शकले तर त्याला फायनाईट म्हणणार. पण ज्याची आपण काउंटच करू शकलो नाही त्याला आपण म्हणणार इनफायनाईट सेट. आता इतक्यात मी सांगितलं, नॅशनल नंबर आपण बऱ्याच वेळेस घेतो कारण तो बेसिक सेट आहे आपला. तर नॅशनल नंबर हा इनफायनाईट सेट झाला, पण त्याच्यात जर कंडिशन घातली तर तो काउंट मत काउंट करू शकतो, म्हणजे तो काय झाला, फायनाईट. अदरवाइज इट इज इनफायनाईट सेट. म्हणजे फायनाईट अँड इनफायनाईट मधलं कळलं डिफरन्स की फायनाईट हा काउंटिंग करू शकतो, त्याचे एलिमेंट्स किती आहेत त्या सेटमध्ये, आणि इनफायनाईट मध्ये वी कॅन नॉट काउंट दॅट एलिमेंट्स. त्याच्यानंतर बघितलं आपण इक्वल सेट्स. इक्वल सेट्स मध्ये काय झालं, दोन सेट्स इक्वल केव्हा असतात, त्याचे सेम एलिमेंट्स एक्झिस्ट आहे, सेम नंबर ऑफ एलिमेंट्स एक्झिस्ट आहे आणि ते एक्झॅक्टली सेम असतात. म्हणजे जवळपास तोच सेट असतो इट सेल्फ एक प्रकारे. पण त्याला नावं जर वेगळी असेल तर आपण म्हणतो ए इज इक्वल टू बी, त्याला आपण म्हणणार आहे इक्वल सेट. त्याच्यानंतर घेतलं आपण सबसेट.
बरोबर.
सबसेट म्हणजे काय, एखादा सेट डिफाईन केलेला आहे आणि त्याच्यातले काही एलिमेंट्स त्या सेटमध्ये आलेले आहेत तर त्याला काय म्हणणार आहे आपण सबसेट. समजा मी म्हटलं की एक स्कूल आहे ते पण सांगितलं, पण त्याच्यात गर्ल्स आणि बॉईज आहेत. बॉईज ऑल्सो सबसेट ऑफ दॅट स्कूल अँड गर्ल्स आर ऑल्सो सबसेट ऑफ दॅट स्कूल. म्हणजेच ते काय झालं, ए आणि बी काय झाले, सबसेट. गर्ल्स आणि बॉईज आर सबसेट्स ऑफ दॅट स्कूल अँड स्कूल इज अ युनिव्हर्सल सेट. त्याच पद्धतीने आपण पुढचं बघितलं प्रॉपर सबसेट. प्रॉपर सबसेट म्हणजे तो एक्झॅक्टली इक्वल असायला हवा. सॉरी, एक्झॅक्टली इक्वल नसतो, सॉरी जरा बोलण्यात चूक झाली. तर सेट ए आहे आपला आणि त्याचा बी हा प्रॉपर सबसेट आहे. म्हणजेच काय, बी इज अ सबसेट ऑफ ए बट बी इज नॉट इक्वल टू ए.
बर.
म्हणजे बी हा एच्या इक्वल नसतो पण तो त्याचा सबसेट असतो.
बर.
चालेल. त्याच्यानंतर आपण बघितलं युनिव्हर्सल सेट. तर युनिव्हर्सल सेटमध्ये एक असा सेट कन्सिडर केला जातो की त्याच्या अंडर सबसेट्स असतात. म्हणजे ए बी सी हे काही सबसेट्स आहे एखाद्या सेटच्या अंडर. ज्या सेटच्या अंडर असतात त्या सेटला म्हणतो आपण युनिव्हर्सल सेट आणि बाकीचे त्याचे सबसेट्स असतात. कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट हे पण आपण शिकलेलं आहे.
बरोबर.
बरोबर आहे. तर त्याच्यामध्ये एखादा युनिव्हर्सल सेट आहे आणि त्याचा सबसेट जर ए हा सेट असेल तर ए कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, की युनिव्हर्सल सेटमधून ए चे इलिमेंट्स कट करायचे आणि रिमेनिंग इलिमेंट्स हे कॉम्प्लिमेंट मध्ये येतात. त्याला काय म्हणतो आपण, कॉम्प्लिमेंट ऑफ सेट ए. त्याच पद्धतीने आपण ऑपरेशन्स पण बघितले सेट्स, त्याच्यात घेतले युनियन ऑफ सेट्स, इंटरसेक्शन ऑफ सेट्स. युनियन ऑफ सेट्स मध्ये जर दोन सेट्स असतील, त्यांचं युनियन घ्यायचं असेल, सेट ए सेट बी त्याचे ऑल इलिमेंट्स कलेक्ट करतो आणि त्याच्यातले कॉमन इलिमेंट आपण एकदाच लिहितो, त्याला काय म्हणतो आपण युनियन ऑफ सेट ए अँड बी. तसंच इंटरसेक्शन जर म्हटलं तर इंटरसेक्शन म्हणजे फक्त कॉमन इलिमेंट्स येतात, त्याला काय म्हणतो आपण इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स. त्या पद्धतीने आपण डिजॉइंट सेट्स पण बघितले. डिजॉइंट सेट्समध्ये आपण बघितलंय की ज्या दोन सेट्समध्ये इलिमेंट्स कॉमनच नाहीये त्या सेट्सला काय म्हणायचं आपण डिजॉइंट सेट, म्हणजे त्यांचं इंटरसेक्शन काय असतं, फाय असतं, इट इज अ एम्प्टी. ते झालं डिजॉइंट सेट. त्याच्याने आपण वेन डायग्राम्स बघितल्या की ज्या वेन डायग्राम्समध्ये आपण इंटरसेक्शन, युनियन, सिमेट्रिक डिफरन्स, डिफरन्स ऑफ अ सेट, कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट हे डिफाईन करू शकतो, त्याला आपण वेन डायग्राम्स म्हणतो.
मॅडम, आजच्या कार्यक्रमात आपण मॅथमॅटिक्स फॉर कॉम्प्युटर मध्ये सेट थिअरी याविषयी अतिशय सविस्तर मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्याबद्दल सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींकडनं मी आपले आभार मानते. धन्यवाद मॅडम.
थँक्यू मॅम.
विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपण ऐकत आहात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं यशवाणी. यानंतरचा कार्यक्रम काही क्षणातच, ऐकत रहा यशवाणी.